विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. देशभरात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत दरवर्षीप्रमाणे हर घर तिरंगा उपक्रम राबवण्याचे निर्देश केंद्र शासनानं दिले आहेत. त्यानुसार सर्व शासकीय निमशासकीय इमारती तसंच पुणे विभागातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारून मानवंदना द्यावी असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत कुलकोंडवार यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना एक झाड आईसाठी म्हणजेच एक पेड माँ के नाम ही संकल्पना राबवण्याचं आवाहन केलं होतं. या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष संवर्धन विभागातर्फे मोफत रोपं पुरवण्यात येणार आहेत. हा उपक्रम 15 ते 30 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार असून आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येईल. पिंपरी चिंचवड शहरातील रहदारी कमी करण्यासाठी महापालिका अनेक उपाययोजना राबवत आहे. याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी महापालिकेनं एका कार्यशाळेचं आयोजन नुकतंच केलं होतं. विविध कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना शहरातील प्रस्तावित रस्ते आणि रचनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली. नागरिकांनीही हरित सेतू प्रकल्पाची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठीच्या नाविन्यपूर्ण कल्पना सुचवल्या. या प्रकल्पाचं बोधचिन्ह आणि बोधवाक्य तयार करण्यात येईल असं पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्यातील व्यापारी वर्गासाठी लाडके व्यापारी योजना शासनानं सुरू करावी अशी मागणी पुण्यातील व्यापारी संघटनांनी केली आहे. शहरातील काही प्रमुख व्यापाऱ्यांनी त्यासंदर्भातील निवेदन राज्य शासनाला सादर केलं आहे. शासनाच्या तिजोरीत वस्तू आणि सेवा करबरोबरच विविध प्रकारचा कर भरणा वेळेत करणाऱ्या व्यापारी वर्गाला वयाच्या उत्तरार्धात निवृत्ती वेतन देण्यासाठी योजना आखावी अशी मागणी व्यापारी वर्गानं केली आहे. वस्तू आणि सेवा कर योजनेतील काही जाचक अटी त्वरित रद्द करण्याची मागणीही व्यापारी संघटनांनी केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या अंदाजे 5,000 तृतीयपंथीयांना शासकीय ओळखपत्र मिळालं आहे. त्यामुळे आता त्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येरवडा इथल्या सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र मदत कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे. पुणे महापालिकेनं तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेल्या 5 योजनांचा लाभही या मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांना मिळू शकेल. रक्ताला कोणतीही जातपात नसते. आज समाजात जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना रक्तदानासारखे सगळ्यांना एकत्र आणणारे उपक्रम आयोजित करणं अत्यंत गरजेचं आहे असं मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी नुकतंच पुण्यात केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेनं क्रांतीदिन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या शिबिरात 56 जणांनी रक्तदान केलं. रंगतसंगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे शेतकरी कवयित्री कल्पना दुधा यांना ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉ बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते नुकतंच सन्मानित करण्यात आलं. कल्पना दुधा यांचं काव्य मातीशी नाळ जोडणारं आहे असं प्रतिपादन डॉ बुधाजीराव मुळीक यांनी यावेळी केलं. गेल्या काही दिवसांमध्ये झालेला पाऊस, वातावरणातील बदल, डासांची वाढलेली उत्पत्ती या कारणांमुळे पुण्यात ताप, सर्दी, खोकल्यासह डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, न्यूमोनिया या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वच वयोगटातील नागरिकांना या साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशननं आपल्या विविध मागण्यांसाठी आज दिवसभर देशभरातील 68 विभागांमध्ये धरणं आंदोलन केलं. पुणे विभागीय कार्यालयातही असोसिएशननं आज आंदोलन केलं. हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या मान्यतेनं पुण्यात झालेल्या हॉकी पुणे लीग स्पर्धेत क्रीडा प्रबोधिनी संघानं वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटात अजिंक्यपद पटकावत दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात हॉकी लव्हर स्पोर्ट्स क्लबनं पुना स्पोर्ट्स अकॅडमीचा 3-2 असा पराभव केला. माजी ऑलिम्पियन राहुल सिंग यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.